हा जोरात सांगायचं, कॉन्फिडन्स असेल तर जोरात सांगायचं, नसेल तर पण सांगितलेलं बरं असतं कधी कधी. गदाधर पंडित, गदाधर पंडित हे तोटा गोपीनाथ मंदिर मध्ये राहून तोटा गोपीनाथांची सेवा करायचे. गदाधर पंडित हे श्रीमती राधाराणीच आहेत. चैतन्य लीलेमध्ये श्रीमती राधाराणी जी आहे ती गदाधर पंडितच्या रूपामध्ये आलेली आहे. तर हे गदाधर पंडित जे आहेत यांच्याकडे चैतन्य महाप्रभू रोज जायचे आणि रोज त्यांच्याकडनं ध्रुव महाराजांची आणि प्रल्हाद महाराजांची कथा ऐकायची रोज. आणि संपल्यानंतर सांगायचे पुन्हा एकदा वाच, आणि पुन्हा वाचल्यानंतर सांगायचे पुन्हा एकदा वाच, आणि असं दोघं मिळून ऐकत राहायचे कथा. आणि दोघांना दोघे इतके भाव विभोर व्हायचे की त्यांचे आश्रु गळायचे आणि भागवतम सगळं भिजून जायचं. आणि परत महाप्रभू सांगायचे पुन्हा वाच. परंतु काय करा, आपला आजार आहे कलियुगामध्ये, आपल्याला सारखं नवीन नवीन गोष्टी लागतात, सारखं नवीन नवीन गोष्टी लागतात. म्हणून तेच साबण पावडर असते ना विथ इम्प्रूव्ड फॉर्म्युला न्यू, म्हणून आला की लगेच विक्री होते प्रत्येक. फक्त पॅकेट बदलतात, पॅकेटवर न्यू असे शब्द घालतात आणि लगेच खपाल लागत, कारण सारखं नवीन नवीन पाहिजे असते काहीतरी. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एका प्रवचनामध्ये सांगत होते की इतकं बेकार लोकांना सवय झालेली आता की असं लोकांना वाटू शकतंय की किती वर्ष झाली तेच मंत्र जप करतोय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे नवीन मंत्र नाहीये का दुसरा कुठला? परवा पुण्याला सुदर्शन महासुदर्शन यज्ञ झाला, पुन्हा मंदिरच्या आता बांधकाम सुरू होणार आहे त्याच्या आधी महासुदर्शन यज्ञ केला तिथं. आणि तिथं काही भक्त गेले होते आणि त्या भक्तांची माझी भेट झाली. कोल्हापूरहून कोण गेला नव्हता मला माहिती नाहीये, सातारचे आणि बाकीचे काही भक्त गेले, त्यांनी मला भेटले तर मला सांगितलं की म्हटलं प्रभूजी तिथं गेल्यानंतर मला पटलं की हरे कृष्ण मंत्र खरोखर छोटं आहे, मोठं नाहीये जास्ती. मग म्हटले का ते महासुदर्शन यज्ञावर जे मंत्र म्हणत होते ना ते दीड तास मध्ये एक माळ झालं, दीड तासामध्ये एक माळ झाली. आणि आपले दीड तासामध्ये 16, 20, 25 स्पीडवर असतं आपलं, कसं करू शकतोस? कमीत कमी 14 ते 16 तर होतात. ते म्हटले खरोखर असं वाटायला लागलं की आपला हरेकृष्ण मंत्र ना छोटा आहे, जास्ती मोठा नाही आहे. परंतु काही लोकांना काय वाटतंय केवढं मोठं ते मंत्र, छोटत नाही का मंत्र तुमच्याकडं? किंवा नवीन मंत्र नाहीये का दुसरा कुठला? नवीन मंत्राची आवश्यकता पण नाहीये. परवा राधा गोपीनाथ मागच्या वेळेला आले ते सांगत होते मुनी, मुनी या शब्दाची व्याख्या करत होते. मुनी म्हणजे एकानी जर काही तर्क करून काही मांडलं ना, मुद्दा मांडला ना, तर दुसरा येऊन त्याला खंडित करतो आणि नवीन स्थापन करतो. मुनी ज्याला सारखं नवीन नवीन लागतंय, मग ते हसून सांगितलं की परंतु नारद मुनी असे नाही आहेत. मग नारद मुनी स्थितधीर, स्थितधीर म्हणजे एकाला चिकटून राहतात, वेगळे वेगळे मत मांडत नाहीत. तर असं नवीन नवीनचा सारखा आधार असतो आपल्याला. परंतु शास्त्रामध्ये काही कमी नाही आहे, नवीन जरी रोज आपण ऐकायचं ठरवलं ना तर इतकं आहे शास्त्रामध्ये सांगण्यासाठी की रोज एक विषय घेऊन नवीन बोलला ना तरीही आपलं आयुष्य पुरणार नाही, कित्येक आयुष्य पुरणार नाही. अनंत शेष हे सृष्टीच्या सुरुवातीपासून सतत भगवंतांची लीला सांगत आहेत आणि अजून संपलेलं नाही आहे, अजून संपलेलं नाही आहे. आणि ते मध्ये ब्रेक पण घेत नाहीत, नॉनस्टॉप बोलालेत आणि अजून संपलेलं नाही, इतकं आहे बोलण्यासाठी. म्हणतो ठीक आहे, नवीन ऐकायचं असेल तर आपण नवीन काय तर बोलूया. आपकी फरमाइश, सगळ्यांची इच्छा असते नवीन काहीतरी ऐकायचं, म्हणजे नवीन काय तर बोलूया. दरवेळेला जसं विचारतो पुन्हा एक प्रश्न, काय काय तिथी होऊन गेल्या मागच्या आठवड्यामध्ये?
काय होता नक्की ना, आविर्भाव होता ना,
अद्वैताचार्यांचा आविर्भाव होता. आणखीन काय?
अठरा तारीख अजून आली नाही,
अकरा लाभून गेला, अकरा मागच्या आठवड्यात, मागच्या मागच्या आठवड्यात गेली, या गेल्या आठवड्यात, कालच होता. राहू द्या, नवीन आहे तुमच्यासाठी, म्हणून नवीन आहे असल्यामुळे नाव लक्षात पण येणार नाही. रामानुजाचार्यांचा तिरोभाव होता, रामानुजाचार्यांचा तिरोभाव होता. काल माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामधली दशमी होती, माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी आहे ना, ती श्रीपाद रामानुजाचार्य यांचा तिरोभाव उत्सव आहे. तर आज आपण श्रीपाद रामानुजाचार्यांच्या विषयी थोडस ऐकायचं चेष्टा करूया. ओम ज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन. तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची जी दशमी आहे ना, ती श्रीपाद रामानुजाचार्य यांचा तिरोभाव महोत्सव आहे. ते पर श्रीपाद रामानुजाचार्य जे आहेत यांच्या आधी देखील श्री संप्रदायामध्ये जे चार संप्रदाय सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, कुठले कुठले चार आहेत? श्री संप्रदाय जे कुणापासून सुरू होते? महालक्ष्मीपासून. आणि रुद्र संप्रदाय शिवजींपासून, कुमार संप्रदाय चतुष्कुमारांपासून, आणि ब्रह्म संप्रदाय. हे चार प्रमुख संप्रदाय आहेत. तर या प्रमुख संप्रदायामध्ये त्या त्या वेळेला काही प्रमुख आचार्य होऊन गेलेत, ज्यांनी त्या संप्रदायाचा जे प्रचार आहे आणि प्रसार आहे तो केला आहे. तर श्री संप्रदायामध्ये अलवार नावाचे काही शुद्ध भक्त होऊन गेले. अलवार आणि त्यांच्यानंतर यमुनाचार्य आले. यमुनाचार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते लहान असताना तिथला जो राजा होता कोलतुंग पांड्या राजा, त्यांच्या दरबारात एक फार प्रसिद्ध असा पंडित होता, त्याचं नाव होतं विद्वज्जन कोलाहल. विद्वज्जन कोलाहल. तर हा विद्वज्जन कोलाहल जो आहे ना, विद्वज्जन समजू शकतो, जे विद्वान लोक असायचे ना पंडित, त्यांच्या हृदयामध्ये पण कोलाहल माचवायचे. कोलाहल समजतं तुम्हाला? कोलाहल मला चांगला लक्षात आहे, कोलाहल हा शब्द, कारण मी हा ड्रामा केला होता आणि मी कोलाहलचा रोल केला होता मुंबईला. आणि एकदा महाराज आले परमपूज्य राधना स्वामी आश्रममध्ये आले, आणि आलेले असताना त्यांनी श्यामानंद प्रभूंना विचारलं की कोलाहल या शब्दाचा अर्थ काय होते म्हणून. आणि महाराजांनी मला असा पकडून ठेवला होता, असा खांद्यावर हात घालून पकडून ठेवला होता असं, आणि सांगितलं की कोलाहल या शब्दाचा अर्थ काय होते म्हणून श्यामानंद प्रभूंना विचारलं. आणि श्यामानंद प्रभू पंडित आहेत, श्यामानंद प्रभू पंडित आहेत, हुशार आहेत एकदम. मग त्यांनी हसून सांगितलं, महाराज कोलाहल मीन्स कमोशन. महाराज म्हणले कमोशन, कमोशन म्हणजे कोलाहल, समजतं तुम्हाला कोलाहल माहिती आहे. मग कोलाहल, कोलाहल म्हणजे जो चांगल्या चांगल्याच्या हृदयामध्ये पण, आणि खास करून विद्वज्जन कोलाहल, जे विद्वान लोक असायचे ना त्यांच्या हृदयामध्ये देखील कोलाहल माजायचं. हा कोलाहल पुढे आला तर मग त्याला नावच होत विद्वज्जन कोलाहल. आणि काय करायचं कोलाहल, की पंडित जे असतात ना त्यांना वादविवाद मध्ये परास करायचा, आणि परास केल्यानंतर त्यांनी त्याचं शिष्य नाही त्याचा बॉसगिरी, तो चांगला आहे, त्यांच्यावर श्रेष्ठ आहे, स्वीकार करायचा आणि त्याला काय करायचं, टॅक्स द्यायचं, कर द्यायचं. हरले ना तर एवढं कर द्यायचं वर्षाला त्याला. असा कोलाहल आणि सगळ्यांना हरवून भरपूर असं कर तो जमा करायचं कोलाहल. आणि एकदा असं झालं की यमुनाचार्यांचे जे गुरु आहेत यांच्याकडे कोलाहलचे काही सेवक आले आणि ते जे सेवक आहेत ना त्यांनी येऊन कोलाहलचं त्याला पत्र वाचून दाखवलं की तुमची तयारी आहे का कोलाहल बोलावर वादविवाद करायची. पण त्यावेळेला यमुनाचार्यांचे जे गुरु आहेत ना ते तिथं नव्हते आणि ते जे शिष्य होते इतके घमंडी होते, इतके घमंडी होते की ते जोरजोरानं सांगायला लागले, अरे एक तर टॅक्स पण भरत नाहीत नीट आणि आता इथं आले तर इथं जागेवर पण नसतात, कुठे आहे तुझे गुरु. तर यमुनाचार्य जे आहेत छोटेसे बालक होते 12 वर्षाचे, त्यांनी त्या व्यक्तींकडे पाहिलं आणि सांगितलं की म्हटलं ज्याचे शिष्य इतके दांभिक आणि घमंडी आहेत त्या गुरुशी वादविवाद करायला मला निश्चित आवडेल आणि तुम्ही जाऊन कोलाहलला सांगा की मी वादविवाद करायला येतो म्हणून. म्हणजे गुरु नाहीये परंतु शिष्य तयार आहेत. जसं एक म्हण आहे बडे मिया तो बडे मिया, अरे बरेच लोकांना माहिती आहे. तर शिष्य आहेत छोटे आहेत परंतु अतिशय विद्वान आणि हे विद्वज्जन कोलाहल बरोबर वादविवाद करणार. आपली आज विषय तर नाही आहे की वादविवाद मध्ये काय काय विचारलं आणि काय बोललं गेलं, परंतु झालं असं की यमुनाचार्यांनी कोलाहलला कोल्हापुरी भाषेमध्ये सांगायचं तर चारी मुंड्या छेद केलं. सगळे पैलवान आहेत ना इथं, त्यामुळे चारी मुंड्या छेद लगेच समजत. तर चारी मुंड्या छेद करून टाकलं आणि कोलाहलने हार मानली या 12 वर्षाच्या बालकासमोर. आणि हा पांडर राज्य होता ना, हा पांडर राज्य ह्याने आपल्या राणी बरोबर ना पैज लावली होती. राणी म्हटली की हा जो कोलाहल आहे ना ह्याला हा बालक हरवणार आहे म्हणून. राजा म्हटला तुला काय वाटतंय की हा छोटासा बालक आता एवढे मोठे मोठे आलेले आधी ह्याच्या आधी पंडित सगळ्यांनी हार मानली ह्याच्यासमोर आणि हा छोटा बालक तुला वाटतं ह्याला हरवणार आहे. राणी म्हणते हो तुम्ही बघा हा बालक ह्याला हरवतोय का नाही बघा तुम्ही. तर राजा म्हटले असं काय मजा येणार, फक्त असं म्हटले तू म्हटली हा जिंकणार मी म्हणला हा जिंकणार, म्हणजे आपण एक काम करूया पैज लावूया. राजा म्हटला जर हा मुलगा जिंकला ना तर माझा अर्धा राज्य मी या मुलाला देऊन टाकेन. आणि यमुनाचार्यांनी जिंकलं त्यामुळे अर्धा राज्य त्यांना मिळाला. आधी होते ब्रह्मचारी गुरुकुल मध्ये आणि अचानक राजा बनले. आता अर्धा राज्य मिळाला म्हणजे राजा झाले. आणि राजा झाल्यानंतर राजविलास आणि वैभव मध्ये असे काय गुंतले ना की बरेच वर्ष राजाचा सुख उपभोग घेत राहिले. तो पण आपला विषय नाही आजचा. परंतु याच संप्रदायामध्ये ज्या संप्रदायामध्ये यमुनाचार्य पुढे महान गुरु बनून आले पुन्हा जेव्हा त्यांचे गुरु जे आहेत त्यांना परत आणले राज्याचा ह्याचा त्याग करून त्यांना पुन्हा परत आणलं आणि ते महान आचार्य बनले पुढे श्री संप्रदायाचे. आणि या यमुनाचार्यांच्याच शिष्यांपैकी एक होते संन्यासी शिष्य, त्यांचं नाव होतं श्री शैलपूर्ण. आणि हे जे श्री शैलपूर्ण आहेत ना यांना 2 बहिणी होत्या. मोठीचं नाव होतं कांतीमती आणि छोटीचं नाव होतं दीप्तिमती. या कांतीमतीचा विवाह त्यांनी केशव आचार्य नावाच्या एका व्यक्तीबरोबर केले जे अतिशय विद्वान ब्राह्मण होते आणि त्याचबरोबर सर्व जे ब्राह्मण कर्म असतात ना त्यामध्ये पारंगत होते. विप्र म्हणता येते केशवाचार्य. परंतु केशवाचार्य आणि कांतिमती यांना बरेच वर्ष झाले काही मूल झाले नाही. आणि मग हे केशवाचार्य आणि कांतिमती जे आहेत त्याने भगवंतांना प्रार्थना केली विष्णून. खास करून मद्रासजवळ एक स्थान आहे जिथं पार्थसारथीचं मंदिर आहे. या पार्थसारथी भगवंतांना त्याने भरपूर प्रार्थना केली. आणि त्यानंतर एका वर्षांनी त्यांना एक सुंदर आणि गोंडस असं बालक जन्माला आला. इतका तेजस्वी होता बालक. आणि जशी ही बातमी पोचली श्रीशैलपूर्णकडे, श्रीशैलपूर्ण जे आहेत ते लगेच तिथं आले आणि त्यांनी पाहिलं ते बालकाचं सौंदर्य आणि ते त्याचे जे सुंदर गुण पाहिले सगळे जे दिसायला लागले, बाह्य दृश्य जे शारीरिक त्यांचं सौंदर्य होता ते आणि त्यांचं तेज चेहऱ्यावरचं हे पाहून त्यांना लगेचच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणची आठवण झाली, स्मरण झालं. आणि त्यांनी त्या बालकाचं नाव ठेवलं रामानुज. अनुज म्हणजे छोटा धाकटा. रामानुज म्हणजे रामाचा छोटा भाऊ लक्ष्मण. रामानुज मोठ्या धाकट्या भावाला अनुज आणि धाकट्या बहिणीला अनुजा म्हणतात. धाकट्या भावाला अनुज आणि धाकट्या बहिणीला अनुजा म्हणतात. तर त्यांनी त्याचं नाव ठेवलं रामानुज. आणि याच वेळेला जी दुसरी बहीण होती शैलपूर्णची दीप्तिमती तिला देखील एक बाळ झालं मुलगा. आणि त्याचं नाव गोविंद असं ठेवण्यात आलं. आणि जे ब्राह्मण आहेत ज्योतिष यांनी त्यांचं ब्राह्मणोच्चारांची पत्रिका पाहिली, पत्रिका बनवली पहिला. आणि बनवल्यानंतर ते सांगायला लागले म्हणजे अशी पत्रिका आम्ही आधी पाहिली नाही. हा महान भगवंतांचा भक्त आणि प्रचारक होणार आहे. जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात ना त्यांच्याविषयी आधीच शास्त्रामध्ये किंवा ज्योतिष शास्त्रामध्ये उल्लेख केलेला असतो की हे महान असणार आहेत म्हणून. आणि खरोखरच असं होते की हे रामानुचार्य जे आहेत की इतके विद्वान होते लहानपणापासूनच. ते शाळेत जायचे आणि शाळेतले सगळं जे काही टीचर सांगायचे ना ते त्यांना एकाच ऐकण्यामध्ये सगळं स्मरणात राहायचं. श्रुतीधर फारच विशेष. आणि असे हे जे रामानुचार्य आहेत यांच्याविषयी जेव्हा बरेच ज्योतिष लोकांनी सांगितलं की हे महान बनणार आहेत. आणि त्या ज्या गावात ते राहत होते ते गावाचं नाव होतं भूतपुरी. आणि या भूतपुरी गावामध्ये भगवंतांचे एक शुद्ध भक्त होते जे जवळच कांचीपुरम नावाचं गाव होतं. कांचीपुरम नावाचं एक गाव होतं आणि तिथं कांचीपुर नावाचे एक भगवंतांचे शुद्ध भक्त होते. आणि हे कांचीपुर कांचीपुरमध्ये राहणारे कांचीपूर्ण जे आहेत हे रोज एका गावामध्ये सेवा करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये मंदिरमध्ये सेवा करण्यासाठी जायचे. आणि जात असताना वाटेत हे भूतपुरी नावाचं गाव लागायचं. ज्या गावाला ते सेवा करायला जायचे ते गावाचं नाव होतं पूर्मपल्ली. आणि रोज जाताना ते भूतपुरीवरनं जायचे. आणि एकदा त्याने जात असताना पाहिलं की समोरून एक बालक जे आहे ना ते शाळेहून जस्ट गुरुकुलमधनं परत येत आहे. आणि तो बालक इतका तेजस्वी होता ना असं की त्या बालकानं जसं जवळ आले कांचीपूर्ण ना त्यांना पाहिलं आणि त्यांना सांगितलं की कृपया करून तुम्ही आज माझ्या घरी या आणि आमचा पाहुणचार स्वीकार करा. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, भारतामध्ये अजून पण असं आहे की जर एखाद्या साधूला पाहिला ना, भगवंताचा शुद्ध भक्त असेल ना, तर लोकांची अशी इच्छा असते की एकदा येऊन आमच्या घराला पाय लावून जावा की म्हणून. कारण शुद्ध भक्त जर घरी आले, भगवंताचे भक्त जर घरी आले ना, तर आपले जे पाप असतात ना ते पाप सगळे नष्ट होतात, त्यांचं पाऊल आपल्या घरात पडलं जातं. आणि पाप नष्ट झाल्यामुळं पुढं भक्ती करायला आपल्याला सोपं पडतं. म्हणून अशी पद्धत आहे भारतामध्ये, अजून देखील आपण सांगतो या म्हणून. तर ही पद्धत काही नवीन नाही आहे, कारण सर्व शास्त्रशुद्ध आहे, सगळ्यांनाच माहिती आहे आधीपासून की शुद्ध भक्त जर घरी आले ना तर त्यांच्या घरी आल्यामुळं आपली भक्तीमध्ये वृद्धी होणार, प्रगती होणार. आणि कांचीपूर्ण तसं शूद्र घरात जन्माला आले होते, शूद्र परिवारामध्ये जन्माला आले होते. आणि रामानुचार्य रामानुज हे ब्राह्मण होते आणि त्यांनी त्यांना कांचीपूरला आपल्या घरी बोलवलं, कारण रामानुज जे आहेत त्यांना माहिती होतं की कांचीपूर जे आहेत ना हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. आणि कांचीपूर जेव्हा घरी आले, तेव्हा कांचीपूर घरी आल्यानंतर रामानुज जे आहेत त्यांनी त्यांची नम्रपणे पाय धुतले, त्यांची सेवा केली आणि त्यांना चांगला प्रसाद दिला, त्यांना बसवला आणि त्यांना सांगितलं, म्हटलं आज माझं जीवन धन्य झालं, सार्थक झालं, मला तुमची सेवा करायची संधी मिळाली. आणि कांचीपूर मात्र त्यांना इतकं असं वाईट वाटत होतं की आपण तर शूद्र घरात जन्माला आलो आणि हा ब्राह्मण मुलगा आहे आणि एवढा विद्वान आहे आणि तरी देखील आपली. आणि लगेचच रामानुचार्य जे त्यांनी हे जाणून घेतलं की ह्यांना असं विचार आलेत म्हणून. आणि ते बोलले पण, कांचीपूर्ण बोलले पण की मी तर शूद्र आहे, तू ब्राह्मण आहेस. तर रामानुचार्य जे आहेत त्यांनी लगेचच हात जोडून त्यांना विनंती केली की असं म्हणू नका, कारण केवळ गळ्यामध्ये जानव घातलं म्हणून कोण ब्राह्मण बनत नाही. आता आता जवळजवळ 50 पैसे किंवा 1 रुपयाला मिळतं जानव, आता त्यावेळेला कितीला मिळत असणार? 1 पैसा पण नसणार, फ्रीमध्ये देत असणार ब्राह्मणांना लोक, कारण ब्राह्मणाला काय तर दान दिलं तर फायदा मिळतो ना त्याचा. मग आजकाल विकतच घ्यायला लागतं, फ्री मिळतच नाही. परंतु त्यांनी सांगितलं 50 पैशाचा किंवा 1 रुपयाचा जानवा घालून कोण ब्राह्मण बनू शकत नाही. जो भगवंतांचा भक्त आहे, भगवंतांना जाणतो, तो ब्राह्मण. आणि तुम्ही ब्राह्मण आहात असं मी म्हणत नाही, सगळे ब्राह्मण देखील मान्य करतात. हे कांचीपुरममध्ये राहणाऱ्या आणि भूतपरी पूर्वपल्लीमध्ये राहणाऱ्या सर्व ब्राह्मणांना माहिती आहे, म्हणून तर तुम्हाला मंदिरमध्ये अर्चविग्रहाची सेवा करण्याची संधी मिळते. शूद्रला असं अलाउड नव्हतं, शूद्रांना मंदिरमध्ये सेवा करायची परवानगी नसायची. परंतु सगळे स्वीकार करतात म्हणून तुम्हाला भगवंतांची सेवा करायला मिळते. कांचीपूर्ण जे ते लगेच फुग्यासारखं फुगले नाही. हा बरोबर, तुला पण कळलं का मी कोण आहे म्हणून? ते इतके नम्र होते की त्यांनी त्यांना रामानुचार्यांच्या विषयी ते विचार करायला लागले की हा मुलगा या वयामध्ये इतका शास्त्राला जाणतो आणि इतके ठामपणे आपलं मत मांडू शकतो शास्त्राच्या आधारे. आणि लगेचच त्यांना आपल्या भावी एका प्रचारकचं आशेचं किरण दिसायला लागलं ह्या मुलामध्ये की हा पुढे जाऊन मोठा प्रचारक बनणार. आणि हा तर काय आहे, हा भगवंतांचा भक्त आहे, कारण त्याचं म्हणणं असं आहे की जो भगवंतांचा भक्त आहे ना तोच खरा ब्राह्मण. ब्रह्म जानाती इति ब्राह्मण. आणि कांचीपूर जे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं उठल्यानंतर, सगळं झाल्यानंतर, त्याचं प्रातः सगळं कार्य आटोपल्यानंतर ते परवानगी घेऊन आपल्या सेवेला निघून गेले. आणि हे रामानुज जे आहेत हे एक यादव प्रकाश नावाचे व्यक्ती होते कांचीपूरमध्ये. त्यांच्या गुरुकुलमध्ये हे शिकायचे रामानुजचार्य. आणि हे रामानुजचार्य जिथं शिकायचे यादव प्रकाश हे इतके विद्वान होते की आजूबाजूच्या गावातनं आणि बाजूच्या देशातनं पण लोक आपल्या मुलांना त्यांच्या गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी पाठवून द्यायचे. मदन प्रभू त्यावरच्या लाईट्स लावा मागा लाईट्स. तर या यादव प्रकाशच्या आश्रमामध्ये सगळीकडनं मुलं शिकायला यायचे. ते इतके विद्वान होते की सगळ्यांना वाटायचं की आपली मुलं इथे शिकली पाहिजे. जसं आजकाल आईबाबांना वाटतं सगळ्यांना वाटतं आपली मुलं कॉन्व्हेंटला गेली पाहिजे. भले तिथं मुलं गेली आणि आपल्या संस्कृतीचा वाट लागली तिथं शाळेमध्ये, कारण ते त्यांना पाहिजे ते शिकवतात ना तिथं, तरी चालतंय. परंतु मुलं काय केली पाहिजे, कॉन्व्हेंटला गेली पाहिजे. तर सगळ्यांना वाटायचं की यादव प्रकाशच्या शाळेमध्ये गुरुकुलमध्ये आपली मुलं शिकली पाहिजे. हे यादव प्रकाश फार विद्वान होते परंतु त्यांची एक समस्या होती, मोठी समस्या. हरव अभक्तस्य कुतो महत गुना. यादव प्रकाश जे ते मायावादी होते. यादव प्रकाश हे मायावादी होते. मायावादी म्हणजे जे भगवंतांच्या साकार रूपाला स्वीकार करत नाहीत, किंवा भगवंतांचं जे रूप आहे ना त्याला आपल्यासारखं साधारण समजतात, किंवा साधारणला पण भगवंत समजतात. आणि जो याचा प्रचार करतो तो मायावादी. आणि यादव प्रकाश हे कट्टर मायावादी होते. जे शंकराचार्यचा प्रचार आहे ते पुढे चालवायचे, अद्वैतवाद, कि भगवंत आणि जीव जे आहेत ते काय आहेत, एकच आहेत. म्हणजे काय कि जीव जो आहे आत्मा हा भगवंतांचा आहे, परंतु आता तो विसरलेला आहे आणि थोडा जप साधना करून त्याला पुन्हा स्मरण होऊ शकते की मी भगवंताचा आहे. याचा ते प्रचार करायचे. आणि रामानुजाचार्य तर विशिष्ट द्वैताचा प्रचार करायचे. मग प्रश्न पडू शकतो की कसं काय, असं कसं काय की ते एक मायावादी होते आणि रामानुजाचार्य एक भक्त होते, किंवा साकार जे रूप आहे भगवंत ह्याचे उपासक होते, हे कसं काय तिथं त्यांच्या शाळेत गेले शिकायला. तर आचार्य लोक त्याचे दोन कारण सांगतात. एक आहे की कदाचित असं असणार की रामानुजाचार्यचे घरचे जे आहेत ना ते शुद्ध भक्त नसतील आणि त्यांना वाटलं की आपला मुलगा जो आहे ना तो चांगला विद्वान झाला पाहिजे, मग यादव प्रकाशच्या गुरुकुलमध्ये जे शिकतात त्यांना विद्वान मानला जातं म्हणून त्यांना तिथं पाठवून दिलं. आणि दुसरं कारण असं आहे की मुद्दा म्हणून रामानुजाचार्यांनी त्या शाळेत ऍडमिशन घेतली गुरुकुलमध्ये. का? कारण त्यांना मायावादचं खंडन करायचं. आणि हे दुसरा जो आहे ना हा जास्ती वाजवी वाटतो ऐकणं. आणि घडलं पण असंच. हे यादव प्रकाश जे आहेत हे आपल्या सर्व शिष्यांना रोज शंकराचार्याच्या भाष्यावरून काय करायचे, शिकवायचे. आणि जे असे अद्वैतवादी असतात ना हे जास्तीत जास्त करून उपनिषदवर चर्चा करतात, उपनिषदांवर चर्चा करतात. तर हे यादव प्रकाश जे आहेत यांनी बरंच मुलांना सगळं शिकवलं होतं आणि मुलं बरीच खुश होती, परंतु रामानुजाचार्य जे आहेत ना हे कायम तिथं त्रास अनुभव करायचे, कारण त्यांचे जे भाष्य असायचे ना सगळे मायावादाचे मायावादावर आधारित असायचे. आणि एकदा दुपारच्या वेळेला जेव्हा सर्व गुरुकुलमधले जे मुलं आहेत ना ते आपल्या आपल्या घरी जेवायला गेलेले असताना यादव प्रकाश जे आहेत यांनी रामानुचार्यांना सांगितलं की रामानुचार्य थोडा मला तेल लावून मालिश करशील का? आणि गुरु असल्या कारणाने रामानुचार्यांनी ते स्वीकार केला आणि रामानुचार्य जे आहेत ते त्यांना मालिश करण्यासाठी गेले. आणि मालिश करत असताना आणखीन एक शिष्य आले ज्यांना सकाळी जे प्रवचन झालं होतं, जे क्लास झालं होतं ना, त्याच्याविषयी काहीतरी संशय होता. तर सकाळच्या सत्रामध्ये यादव प्रकाशनी छांदोग्य उपनिषद मधनं एक श्लोक सांगितला होता आणि त्याचा त्या शिष्याला स्पष्टीकरण पाहिजे होतं. आणि तो श्लोक होता कप्यासम पुंडरीक एवं अक्षिणी. कप्यासम पुंडरीक एवं अक्षिणी असा तो श्लोक मध्ये एक ओळ होती आणि त्याला हे समजून घ्यायचं होतं की ह्याचा अर्थ काय होता म्हणून. आणि यादव प्रकाश जे आहेत ते खाली झोपले होते कारण रामानुचार्य त्यांना मसाज करत होते आणि असेच झोपले झोपलेच ते म्हणजे पडले जसे आडवे पडले होते तसे पडल्या पडल्यास ते त्याचं विश्लेषण करायला लागले. आणि त्यांनी त्याचं विश्लेषण करून सांगितलं त्या शिष्याला कप्यासम. पुंडरीक म्हणजे भगवंताचं नाव आहे. ओम अपवित्रा पवित्र वा सर्वावस्थाम गतोपी वा यह स्मरेत पुंडरीक आक्षम सभाय अभ्यंतर सुचिही. हा गरुड पुराण मधला मंत्र आहे शुद्धीकरण करण्यासाठी. जेव्हा पूजा करतो ना पुजारी तो पूजा सुरू करायच्या आधी हा मंत्र म्हणतो पुजारी आणि स्वतःला शुद्ध करतो. पुंडरीक आक्ष, पुंडरीक म्हणजे कमळ, आक्ष म्हणजे डोळे, ज्याचे डोळे कमळासारखे. पुंडरीक भगवंताचं नाव आहे. तर यादव प्रकाश जे आहेत ते सांगायला लागले की कप्यासम कपी आसम. कपी म्हणजे माकड, कपी म्हणजे माकड आणि आसम म्हणजे पार्श्वभाग, माकडाचा मागच्या बाजूचा हिस्सा शरीराचा. आणि कप्यासम म्हणजे कपीचं मागचा भाग जसा लाल असतो ना तसं भगवंतांचे पुंडरीकचे डोळे जे आहेत ना लाल आहेत असं त्यांनी विश्लेषण केलं. आणि जसं त्यांनी हे शब्द तोंडात ना काढले ना रामानुचार्य जे आहेत ना त्यांचे हात थरथरायला लागले असं. आणि त्यांच्या डोळ्यात ना गरम गरम अश्रू आले आणि ते गुरुच्या शरीरावर मसाज करण्यासाठी वाकले होते त्यामुळे ते टप म्हणून गुरुच्या शरीरावर पडले आणि इतके गरम होते की यादव प्रकाशला लगेच जाणवलं असं. आणि त्यांनी वळून पाहिलं की रामानुचार्य जे आहेत त्याच्या डोळ्यात ना घळाघळा अश्रू येत आहेत तरी पण ते आपली सेवा चालू ठेवलेले आहेत. मग यादव प्रकाशने त्याला विचारलं म्हणजे रामानुज काय झालं, काय झालं रडाला तुला म्हणून. तर रामानुचार्यांनी अतिशय नम्रपणे हात जोडून सांगितला ज्या प्रकारे तुम्ही भगवंतांच्या रूपाचं वर्णन केलं ना या श्लोकाच्या आधारे ते ऐकून मला फार वाईट वाटलं. यादव प्रकाश जे आहेत ते त्यांची अवहेलना केल्यासारखं हसायला लागले. त्यात वाईट वाटायचं काय, असंच तर अर्थ आहे त्याचं, त्या श्लोकाचा हाच तर अर्थ आहे. तर रामानुज जे आहेत ते नम्रपणे सांगायला लागले की नाही परत ह्याची व्याख्या तर दुसऱ्या प्रकारे पण होऊ शकते, हा एकच अर्थ नाहीये. खास करून भगवंताचं वर्णन करताना असं सांगायचं काही कारणच नाहीये, मग का बरं तुम्ही असं हे केला. यादव प्रकाशला खटकला, त्यांनी त्या दुसऱ्या शिष्याला सांगितलं आता आपण ऐकूया दुसरे शंकराचार्य काय म्हणतात. तर रामानुचार्यने सांगितलं सांगा तुमची व्याख्या काय सांगा, ऐकू तर आम्ही पण मला पण कळेल. सगळ्यांना कळेल तुम्ही किती विद्वान आहात. सांगा. रामानुचार्य नम्रपणे सांगायला लागले. ह्याची व्याख्या अशी पण होऊ शकते, क अपी, क अपी, क म्हणजे कमी, कम जलम पिबती, कम जलम पिबती, क अपी याचा अर्थ असा पण होऊ शकतो कम जलम पिबती. आणि कोण असा आहे ज्याच्या उष्णतेनं किंवा ज्याच्या प्रकाशामुळं पाणी वाफ बनून वरती जाते? सूर्य. सूर्याचा रंग कसा आहे? सूर्याचा रंग कसा आहे?
लाल.
आणि पुंडरीक अक्षिणी, पुंडरीक एव अक्षिणी, पुंडरीक म्हणजे कमळ. आणि कमळ जो आहे ना ह्याला अरविंद बंधू पण म्हटलेला आहे. अरविंद बंधू. अरविंद कोण आहे? सूर्य. सूर्याचा बंधू. कारण सूर्य जे आहेत ना हे उदय झाला ना सूर्याचा की कमल काय होतो? उमलतो. मग रामानुज सांगायला लागले की अशी कुठली वस्तू आहे जे सूर्यप्रकाश झाला की उमलते? म्हणजे कमळ. म्हणजे ह्या श्लोकाची व्याख्या अशी पण होऊ शकते ना की भगवंतांचे जे डोळे आहेत ना ते लाल आहेत सूर्यासारखे आणि ते कमळाच्या पाखड्याच्या आकाराचे आहेत. आणि हे भाष्य ऐकल्यानंतर यादव प्रकाश जे आहेत ते स्तब्ध झाले एकदम. म्हटलं 12 वर्षाचा मुलगा आणि असं छंदोग्य उपनिषदचं व्याख्या करून सांगू शकतो एखाद्याचे? हा, ते जरा घाबरल्यासारखे झाले परंतु दाखवलं नाही त्याने. नंतर त्यांनी काय केलं की बऱ्याच वेळेला असं झालं की त्यांनी काहीतरी व्याख्या केली आणि रामानुजाचार्यांना ते आवडले नाही, रामानुजांना ते आवडले नाही आणि त्यांनी पुन्हा त्याच्यावर हे झालं. मुळात त्यामुळे काय व्हायला लागलं? गुरु शिष्यामध्ये कायम खटके उडायला लागले या कारणानं. कारण यादव प्रकाश मायावादी होते आणि रामानुज जे होते ते भगवंतांचे भक्त होते. मग यादव प्रकाशने काय केलं, एकदा सर्व जे शिष्य आहेत त्यांची मीटिंग घेतली रामानुज आणि गोविंदला सोडून. रामानुज आणि त्यांचे जे मावस भाऊ आहेत गोविंद यांना सोडून सगळ्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांनी आपला एक मत मांडला त्यांच्या समोर की बघा, भय मांडला काय की हा रामानुज जो आहे ना हा साकारवादी आहे, हा भक्त आहे आणि तुम्ही बघू शकता की या छोट्या वयामध्ये तो इतका विद्वान आहे आणि पुढे जाऊन तो काय करणार तुम्हाला माहितीये का? म्हणून पुढे जाऊन तो काय करणार तुम्हाला माहितीये का? तो आपला जो संप्रदाय आहे ना शंकर संप्रदाय, या शंकर संप्रदायाचं सर्व वाट लावून टाकणार आहे आपल्या प्रचारानं. मग एका शिष्याने सांगितलं, आपण एक काम करूया त्याला आपल्या शाळेतनं काढून टाकूया, तुम्ही त्याला गुरुकुलमधनं काढून टाका. लगेच दुसऱ्या शिष्याने म्हटलं असं कसं? गुरु महाराजांना तेच तर भीती आहे की तो बाहेर गेला की त्याचा स्वतःची शाळा सुरू करेल तो आणि तिथं सगळे येणारे मुलांना भक्त बनवेल तो. मग अशी सगळ्यांची चर्चा होत असताना यादव प्रकाशने पाहिलं की योग्य वेळ आलेली आहे आता, म्हणजे लोखंड तापलेला आहे आता, आता घाव घातला की आकार येणार लगेच. मग त्यांनी सांगितलं आपण जर कायमचीच रामानुजची काटा काढून टाकला तर, जर रामानुचार्याला आपण कायमचंच सारून टाकला म्हणजे त्याची हत्या करून टाकली तर? सर्व शिष्यांनी एकच स्वरामध्ये सांगितलं हे सगळ्यात योग्य राहील. चोर गुरु चांडाल चेला, नरक में जाए ठेलम ठेला. राधा गोपीनाथ प्रभूंचं फार प्रसिद्ध हे. चोर गुरु चांडाल चेला, ते चोर गुरु आणि चांडाल चेले सगळे मिळून त्यांनी काय केलं रामानुजच्या विरुद्ध असं कट रचला. आणि कसं करायचं की इथं केलं तर लोकांना लक्षात येणार, म्हणून आपण काय करूया, उत्तर भारत यात्रेला जाऊया, उत्तर भारत यात्रेला जाऊया सगळे म्हणून. आणि काय करायचं, यात्रेला जातो ना सांगायचं गंगा स्नान करण्यासाठी चाललंय. दक्षिण भारतमध्ये गंगा नाही आहे, हे सगळं दक्षिण भारताची कथा आहे. आणि दक्षिण भारतमध्ये गंगा नाही आहे, मग उत्तर भारतात गेलं पाहिजे गंगेत स्नान करण्यासाठी. आपण सगळे गंगेत स्नान करण्यासाठी उत्तर भारतात जाऊया. आणि जात असताना वाटेतच आपण योग्य संधी बघून ना रावणाचा काटा कायमचाच काढून टाकूया. आणि सगळे शिष्य घरी आले आणि सगळ्यांचे आईबाबा जे आहेत इतके खुश झाले की आपल्या मुलं जाऊन गंगेत आंघोळ करून येणार. आणि आपल्याला माहिती आहे गंगेत आंघोळ केल्यानंतर काय होते, गंगार स्पर्श हैले पाश्चात्य पाव, गंगाचा स्पर्श झाला तर काय होते, पश्चाताची भावना असेल तर व्यक्ती काय होऊ शकतो, पापातून मुक्त होऊ शकतो, आहे ना. गंगाचा स्पर्श झाला की पावन होतो का नाही, कुणाला संशय आहे. एकदा असं झालं, पार्वतीला प्रश्न पडला. पार्वतीने शिवजीने विचारला की या गंगाच्या किनाऱ्यावर बसलेले एवढे जे ब्राह्मण आहेत ना जे नित्य गंगेची स्तुती करत असतात, ओम गंगाय नमः, ओम विष्णुपदाय नमः, सारखा गंगेची स्तुती करत असत, तर पार्वती विचारते या ब्राह्मणांपैकी किती आहेत जे भगवद्धामाला जातील. शिवजी म्हटलं थोडं बघायला लागेल, डाऊटफुल आहे. म्हणजे हे रोज इथं राहतात, रोज गंगेची स्नान करतात आणि रोज काय करतात, गंगेची स्तुती करतात, तरी पण डाऊट वाटते. शिवजी म्हटलं डाऊट वाटतो, थोडस मला थोडस द्विमत आहे याविषयी की सगळ्यांचा उद्धार होणार का, मला डाऊट आहे. मग कोण होणार आहे, शिवजी म्हणतात थांब दाखवतो तुला कोणाचं होणार आहे. मग आपण एक काम करूया, मी गंगेत पडतो साधारण वेशामध्ये आणि तू हाक मारायचं की ज्यांनी एक पण पाप केलेलं नाहीये ना त्यांनी कृपया जाऊन ह्यांना वाचवा म्हणून हाक मारायची. शिवजी गंगेत जाऊन पडतात आणि गटांगळ्या खाऊ लागतो गंगेमध्ये आणि पार्वती किनाऱ्यावरती गंगेच्या किनाऱ्यावर उभी असते आणि जोरदारानं ओढून सांगायला लागते कोणीतरी वाचवा ह्याला, ज्यांनी एक पण पाप केलं नाही कोणीतरी वाचवा ह्याना म्हणून. सगळे जे ब्राह्मण असतात ना सगळं ओम गंगाय नमः, ओम विष्णुपदाय नमः, ओम ओम नमाय नमः, जोरदारात बोलावं लागतात परंतु कोणच उठत नाही जागेवर. पार्वतीला वाटतंय आज काय कुंकू पुसायला लागतंय काय. पार्वती बघायला लागली कोणच उठत नाहीये आणि शिवजी पण गटांगळा खा खात आहेत, स्वतःहून बाहेर पण येत नाही, कोण येत नाही म्हणून, कारण शिवजीने परीक्षा घ्यायची होती ना. एक भिकारी तिथं बसला होता, त्यांनी पाहिलं की कोणच हे उठत नाहीये, मग तो उठला आणि तो गंगेत उडी मारला आणि जाऊन शिवजींना पकडून किनाऱ्यावर आणला. लगेच सगळे ब्राह्मण आले, का तू का एक पण पाप केला नाहीयेस, काय म्हणणं आहे तुझं. सगळं सीन संपल्यावर जसं इंडियन सिनेमामध्ये पोलीस येते की सगळं झाल्यानंतर हातकडे घेऊन तसं एकदम बाहेर आले सगळे, काय म्हणणं आहे तुझं, एक पण पाप केलं नाही. तो म्हणणार नाही नाही मी तर फारच पापी आहे, मी तर फारच पापी आहे. मग शिवजी आपलं अंग झटकत झटकत जातात, मग कसं काय तू पाण्यात उडी मारलास मला वाचवण्यासाठी म्हणून. तो भिकारी असतो ना तो नम्रपणे सांगतो की मी इतका पापी आहे परंतु रोज मी ह्या ब्राह्मणांच्याकडे मंत्र उच्चारणामध्ये ऐकतो की गंगाचा स्पर्श झाला की सर्व पापातून व्यक्ती मुक्त होते म्हणून. गंगाचा स्पर्श झाला की सर्व पापातून व्यक्ती मुक्त होते म्हणून. म्हटलं जेव्हा तुम्हाला स्पर्श केला ना त्याच्या आधी मी गंगेला स्पर्श केला होता, त्यामुळे मी तुम्हाला स्पर्श केला तेव्हा सर्व पापातून मुक्त होतो आणि तिथून तुमच्याकडे ही सोबत कुठलाच पाप केला नव्हता. शिवजी सांगतात हा जाणार आहे बघ, कारण श्रद्धा आहे ना मुळात की गंगाचा स्पर्श झाला काय होतंय सर्व पापातून होत आहे. म्हणून फक्त गंगेमध्ये स्नान करून काय होत नाही, नुसतं जाऊन गंगेमध्ये स्नान करून काय, निश्चित काहीतरी फळ मिळेल. परंतु गंगेमध्ये स्नान केल्यावर काय होते, नंदीबैल पाहिलं तुम्ही, नंदीबैल नंदीबैल असं ना, नंदीबैल नंदीबैलच्या पाठीवर जसं कापड घातलेलं असं एक, ते नंदीबैल जर जाऊन नदीत बुडाला समजा गंगेत नंदीबैल डुबकी मारली नंदीबैल नाही काय होते, कापड काय होते, कापड वर येते आणि कापड वरतीच तरंगत राहते आणि नंदीबैल पुन्हा उठल्यावर कापड काय होते पुन्हा आहेच. मग गंगेत आपण जर आंघोळ केली आणि आपली श्रद्धा नसती ना तर आपले सगळे पाप असतात ना तोपर्यंत वरती उडत असतात, आणि जसा आपण उडतो बाहेर येतो ना सगळे परत पकडतात. पुन्हा सगळे पकडतात. म्हणून ज्याची श्रद्धा असते ना तो काय करतो, पुन्हा पापच करत नाही. तो पुन्हा पापच करत नाही. नाहीतर मग असं नाहीये की पाप करायचं आणि गंगेत उडी मारायची. तर सगळे म्हणून ठरवतात की आपण उत्तर भारतात जायचं गंगेत स्नान करण्यासाठी. आणि गोविंद आणि रामानुज हे पण दोघा, या दरम्यान रामानुजाचार्यांचं लग्न झालेलं असतंय, आणि लग्न झाल्यानंतर एका आठवड्यातच ते 16 वर्षाचे झालेले असतात, आणि एका आठवड्यातच त्यांचे वडील जे आहेत केशवाचार्य यांचा देहांत होतो. त्यामुळं त्यांची आई कांतीमती जी आहे हिने ठरवते की आता मी भूतपुरीला राहू शकत नाही, कारण मला इथली सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर केशव आचार्य जे त्यांचं स्मरण होतं, त्यामुळे आपण काय करूया कांचीपुरमला जाऊया. आणि ते कांचीपुरमला आलेले असतात, आणि तिथं ते विचार करते की ठीक आहे सगळं चांगलं आहे, सगळे मिळून जातील हे, आणि आपला मुलगा पण जाईल. परंतु त्यावेळेला असं आपल्यासारखं नव्हतं, जसं आपण आता यात्रेला जाणार तर आधी आपण 2-3 महिन्याआधी तिकीट काढायला लागतात, 3 महिन्याआधी तिकीट काढायला लागतं. तेव्हा असं काय प्रकार नव्हता, रेल्वे बस असं काय वाहनं नव्हती, चालत जायला लागायचं. आणि आपण कल्पना करू शकतो की दक्षिण भारतातनं उत्तर भारतात येण्यासाठी किती वेळ लागू शकतो, जवळजवळ नाही म्हटलं तरी 3000 किलोमीटर असणार, एवढा लांब चालत जायचं, बरेच महिने लागू शकतात, काही वर्ष लागू शकतात जाऊन परत येण्यासाठी. मग कांतीमती जी आहे तिला फार वाईट वाटायला लागलं की एक तर आता नवरा गेलाय आणि एक एकलौता एक पुत्र आहे आणि तो पण आता यात्रेला जाणार. परंतु तिला वाटलं बरं आहे जर जाऊन आंघोळ करून आला गंगेत ना तर सर्व पापातून मुक्त होईल, मग चांगलंय. म्हणून तिनं परवानगी दिली, ठीक आहे मग. आणि हे सगळे चालत चालत निघाले तिथनं, आणि विंध्य पर्वत जे आहेत विंध्य पर्वत पशी आले. आणि विंध्य पर्वत जो परिसर आहे इथं घनदाट जंगल आहे, घनदाट जंगल असल्यामुळं यादव प्रकाश जे आहे त्यांनी पाहिलं की रामानुज आणि गोविंद जवळ नाही आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं मला वाटतं हेच ठिकाण योग्य आहे, आपण इथंच त्याचा काटा काढून टाकूया. आणि हे सगळे शिष्य जे आहेत ते चर्चा करायला लागले की इथंच करायचंय, इथंच करायचंय, इथंच आपल्याला रामानुजचा काटा काढायचा आहे. आणि असं कुसपूस चालू होती ना सगळ्यांची, आणि नेमका गोविंद तिथं असताना दोन शिष्य कुसपूस करताना गोविंदने ऐकलं आहे, आणि लगेचच त्यांनी येऊन रामानुजांना सांगितलं की असं असं यांचं षडयंत्र आहे, हे तुला मारायची योजना करतायत म्हणून. मग रामानुजाचार्य त्यांनी सांगितलं की तू आताच इथं निघून जा म्हणून. मग रामानुजाचार्य निघाले तिथं, रामानुज जे आहेत ते निघाले तिथं जायला परत याला. परंतु रस्ता लक्षात ठेवण्याचं काय हेच नव्हतं कसं जायचं पुढं किंवा परत कसं यायचं आता कांचीपुरमला. म्हणून ते जे आहेत असंच जंगलामध्ये भटकायला लागले की इथं असेल तिथं असेल रस्ता शोधत भटकायला लागले. आणि बराच वेळ चालत गेल्यानंतर जेव्हा सूर्य अस्त होण्याची वेळ आली त्यावेळेला ते एका ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं की समोरून एक पारधी येतोय आणि त्याच्यावर त्याची पत्नी पण आहे. आणि हे जे पारधी आणि त्याची पत्नी आहे ना, ह्यांना रामानुजनी विचारलं जाऊन की म्हटलं असं असं मी कांचीपुरमचा आहे आणि मला कांचीपुरम जायचं तुम्हाला रस्ता माहिती आहे का म्हणून. तर ते दोघं जे ते पण सांगायला लागले अरे आम्ही पण कांचीपुरमला चाललोय, आम्ही पण कांचीपुरमला चाललोय. मग दोघं तिघ जे ते चालायला लागले आणि सूर्य अस्त होत आला पूर्ण. त्यावेळेला ते पारधीने सांगितलं की आपण लवकर लवकर जंगल पार केलेलं बरं आहे, कारण इथं हिंसर पशु आहेत, काही मनुष्य मांस भक्षक पण आहेत, त्यामुळे आपण लवकरच जंगल पार केलं पाहिजे. आणि रामानुज जे त्यांच्यावर चालायला लागले आणि बऱ्याच ठिकाणी चालल्यानंतर त्यांना तहान लागली त्या पारध्याच्या पत्नीला. तिनं सांगितलं की माझ्यासाठी थोडं पाणी आणू शकशील का, मग रामानुज आणि ते पारधी जे आहेत त्यांनी सांगितलं की हो जवळ एक विहीर दिसते मला, हा रामानुज जाऊन आणेल पाणी म्हणून. रामानुज गेले पाणी आणायला आणि पाणी आणलं, एकदा भरून आणलं पाणी. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी जे विहिरी असायचे त्यांना पायरी उतरून जायला पायऱ्या असायचे, विहिरीत जायला गडगडा वगैरे नसून उतरून चालत पाण्यापर्यंत जायचं सुविधा असायची. मग असं चालत गेले रामानुचार्य, पाणी भरलं वरती आणलं पाणी भरून आणि दिलं, तिनं सगळं पाणी पिऊन टाकलं आणि म्हटलं आणखीन थोडं तहान लागले म्हणून. मग परत रामानुज गेले, परत भरून आणलं, पुन्हा सगळं पिऊन टाकलं, पुन्हा मागवलं. असं चौथी वेळ जेव्हा रामानुजला पाठवला, रामानुज गेले खाली पाणी आणाला आणि परत आले वरती आणि बघतात की हे दोघं नाहीच आहेत तिथं. हे दोघं जे आहेत पारधी आणि त्याची पत्नी नाहीच आहे. आणि तोपर्यंत या दरम्यान एवढं हे करत करत पहाट झालेली. रामानुचार्यांना प्रश्न पडला की अरे म्हटलं कुठं गेले, कुठं आता तरी पाणी पित होते, इथं मी रात्रभर पाणी आणून देत होतो त्यांना, कुठं गेले दोघं? मग इतक्यात समोर त्यांना एक व्यक्ती येताना दिसली. आणि हे सगळं करत असताना रामानुज जे आहेत त्यांना प्रश्न पडत होता की असं कसं झालं की आपण मी एवढा लांब आलो, जंगलामध्ये मी हरवलो होतो आणि हे दोघं मला भेटले, ह्यांना पण कांचीपुरमला जायचं, असं कसं काय झालं? दाल में कुछ काला है, शंका वाटते थोडं की असं कसं काय ह्यांना पण कांचीपुरमला जायचं. असा विचार करत करत ते चौथ्यांदा पाणी आणले होते आणि नेमकं तिथे आल्याने बघितलं की दोघं नव्हते. आणि मग तर आणखीनच त्याला. आणि ते असा विचार करत समोर एक व्यक्ती आला चालत आणि त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने विचारलं की असं असं मला मला कांचीपुरमला जायचं आहे, तुम्हाला कांचीपुरमचा रस्ता माहिती आहे का म्हणून. तर ती व्यक्ती त्याच्याकडे बघून म्हणायला लागली, म्हटलं अरे असं का विचारतोस, तू का मला ओळखत नाहीस का म्हणून. तर रामानुज म्हणतात की नाही, नंतर लक्ष बघतात की म्हटलं अरे तू यादव प्रकाशच्या गुरुकुलमध्ये आहेत ना, तुम्ही सगळे नॉर्थ इंडिया यात्रेला गेला होता उत्तर भारतात गंगा स्नान करण्यासाठी आणि एवढं लगेच परत आला. म्हटलं हा व्यक्ती आपल्याला कसं काय सगळं ओळखताना सांगायला लागलाय म्हणून. आणि कांचीपुरम कुठे विचारतो हे तुला दिसत नाही का वरदराजचं मंदिर, हे वरदराजचं मंदिरचं गोपुरम दिसत नाही तुला? रामानुचार्य बघायला लागले, हा जाताना तर मला किती महिने लागले ते विंध्य पर्वतला जायला आणि आता एका रात्रामध्ये मी कांचीपुरमला परत आलो, असं कसं झालं? मग त्याचा विचार करत त्या व्यक्तीकडे बघत होते आणि त्यांना सगळ्या घडी जुळायला लागली एकदम. रो जेव्हा आपण जंगलमध्ये हरवलं होतं तेव्हा आपण भगवंतांना प्रार्थना केली होती, की आधी भीती होती की मला खायला कुठं मिळणार, कुठल्या हिंस पक्षीने मलाच खाऊन टाकलं तर काय करायचं. आणि आधी ऐकलं होतं की जंगलामध्ये असे लोक पण आहेत जे मांस भक्षण मनुष्य मांस खातात, सगळं ऐकल्यानंतर भीती वाटत होती. त्यामुळे आपण प्रार्थना केली होती भगवंतांना की भगवंता माझी रक्षण करा म्हणून, मी एकटा नाहीये, तुम्ही माझ्या बरोबर आहे हे मला माहिती आहे. त्यामुळं साक्षात लक्ष्मीनारायण जे आहेत ते पारधीच्या रूपामध्ये आपल्या बरोबर आले होते आणि त्यांच्याच कृपेनं आपण अहोरात्र काय झालं कांचीपुरमला परत आलो. मग ते इतके आनंदी झाले की ते तिथंच उभे राहून प्रार्थना करायला, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. की तुम्ही खरेच भक्ताचे रक्षण करता आहात. आणि कुंती महाराणीची जे प्रार्थना आहेत श्रीमद भागवतामधल्या त्या प्रार्थना जे आहेत त्यांचं ते पठन करायला लागले आणि वरदराजच्या मंदिरापाशी आले आणि आईने पाहिलं कांतीमतीनं की एवढं लवकर परत आलं, एवढं लवकर परत आलं. मग रामानुज आहेत त्यांनी आईला सगळं सांगितलं की काय काय घडलं सगळं सांगितलं. माई म्हटली यादव प्रकाशने असं षडयंत्र केलं तुला मारण्यासाठी? म्हटलं हो, ते गोविंदच्या कृपेमुळे मी वाचलो. आणि हे ते एवढं सांगत होते इतक्यात गोविंदची आई जी आहे दीप्तीमती ती पण आत आली आणि तिच्याबरोबर रामानुजची पत्नी पण होती. रामानुचार्यांची पत्नी आणि दीप्तीमती ह्या सगळ्यांना एकदमच कळलं की काय षडयंत्र चाललं होतं रामानुजच्या विरोधात. मग असे हे रामानुज जे आहेत हे पुन्हा काही महिन्यांना कथा आता वेळ जास्त नाही त्यामुळं फास्ट फॉरवर्ड सगळं एकदम. तर रामानुचार्य जे आहेत रामानुज हा हे कांचीपुरमला राहत होते असताना जेव्हा यादव प्रकाश परत आले, परत आल्यानंतर त्यांनी गोविंद जेव्हा त्यांना भेटले तिथं सगळं झाल्यानंतर तेव्हा यादव प्रकाशनी असं नाटक केलं की म्हटलं अरे कुठं गेला रामानुज, कुठं रामानुज दिसत नाही रामानुज, काय झालं, कुठल्या हिंस्र पशूने त्याला खाल्ल्या का? आणि मग यादव प्रकाश जे आहेत त्याचं तत्वज्ञान सांगायला लागले की म्हणजे शरीर तर नश्वरच आहे, आत्मा अमर असतो, जरी खाल्ला असणार तर काय झालं, तो काय मेला नाहीये, आत्मा कधी मरत नाही, असं तत्वज्ञान सांगायला लागले. कुणासमोर? गोविंद समोर, ज्याला सगळं माहिती होतं की यांनी काय षडयंत्र केलेलं आहे. आणि जेव्हा ते परत आले यात्रेहून परत आले तर ते गावात आले आणि आल्या आल्या पहिल्या व्यक्तीचं दर्शन झालं ते रामानुज होता गावामध्ये. आणि पहिल्या पहिल्या त्यांनी लगेचच त्यांना हे झालं. अरे ते आले आणि रामानुजला आलिंगन करून सांगायला लागले तू कुठं गेला होता, आम्हाला केवढी काळजी लागली, ती कुठं गेला होता तू म्हणून. हे सगळं घडलं परंतु गोविंद त्यांच्याबरोबर नव्हते. सगळे मुलं परत आले परंतु गोविंद आले नाही. मग गोविंद आले नसल्यामुळं गोविंदची आई दीप्तिमती हिने विचारला की गोविंद कुठे आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं की गोविंद जो आहे हा आम्ही गंगास्नानला गेलो, गंगास्नानहून परत येत असताना एका ठिकाणी गोविंद जो आहे त्याला ते ठिकाण फार आवडला म्हणून त्यांनी काय केलं तिथंच राहायचं ठरवलं. आणि तो तिथंच राहणार आहे आणि तिथं त्याला गंगेमध्ये आंघोळ करताना एक शिवलिंग सापडली आणि तो इतका शिवजींचा भक्त झाला की तो म्हटला की मी आता इथंच राहून शिवजींची पूजा करणार आहे. म्हणजे परंतु रामानुज विचारलं तू म्हटलं तू कसं काय असं काय ना म्हणजे मी रस्ता चुकलो आणि मी मग परत आलो म्हणून सांगतो रामानुज रस्ता चुकलो होता आणि शोधोशोध मी परत आलो. यादव प्रकाश आणि बाकी सगळे जे शिष्य असतात ना जे प्लान केलेले असतात त्यांना वाटतं अरे बापरे अजून वाचलाच की म्हणून. मग पुन्हा ते सगळे त्यांना सांगायला लागतात की ठीक आहे काय हरकत नाही या शाळेला पुन्हा गुरुकुलला. मग रामानुजार परत जायला लागतो शाळेला परंतु सारखं गुरुचे आणि शिष्याचे खटके उडत असतात कारण ते मायावादी असतात आणि हे सहकारवादी. आणि अनेक वर्षानंतर असं घडतं की जे श्री संप्रदायाचे आचार्य असतात यमुनाचार्य हे मोठे आचार्य झालेले असतात ते श्रीरंगमला राहत असतात. श्रीरंगमला राहत असतात आणि तिथं श्रीरंगमध्ये त्यांनी एकदा आपले यादव प्रकाश जे आहेत त्यांनी एकदा सर्व खल्व इदम ब्रह्म या तैत्रीय उपनिषदामधला जे आहे त्याचा व्याख्या केलेली असते आणि त्याची व्याख्या असं केलेली असते की सर्व खल्व इदम ब्रह्म म्हणजे सगळं काही ब्रह्म आहे, सगळं काही भगवंतच आहे. मी भगवंत, तुम्ही भगवंत, हे माती भगवंत, करताल भगवंत, हे भगवंत, दगड भगवंत, सगळं भगवंत, सगळं काही भगवंतच आहे असं ते त्याची व्याख्या करतात. तर रामानुजाचार्य जे आहेत ते त्यांचं खंडन करतात आणि सांगतात की सर्व खल्व इदम ब्रह्म म्हणजे सर्व काही ब्रह्मपासून आलेलं आहे असं त्याचा अर्थ होतोय, सर्व काही ब्रह्मच आहे असं त्याचा अर्थ होत नाही. म्हणून या याच्यावर यादव प्रकाशना फार राग येतो आणि ते चिडून रामानुजाचार्यला सांगतोय सारखं जर तुला असं वाटतं की मी कमी आहे आणि तू माझ्याहून जास्त चांगला आहे तर तू का हे सोडून जात नाहीस गुरुकुल. रामानुजाचार्य जे आहेत ते नम्रपणे स्वीकार करतात आता वेळ आलेलीच आहे मला सोडलंच पाहिजे आता याच्यापुढे मी सहन करू शकत नाही तुमचं. आणि याच दरम्यान काय होतंय हे गोष्ट घडायच्या आधी यमुनाचार्य जे आहेत हे वरदराजचे दर्शन घेण्यासाठी श्रीरंगामहून कांचीपुरमला आलेले असतात आणि जेव्हा ते कांचीपुरमला येतात कांचीपुरमला आल्यानंतर ते वरदराजचे दर्शन घ्यायला जातात. वरदराज किती सुंदर नाव आहे वरदराज. वरदराज म्हणजे वरदान देणाऱ्यांचा राजा. वरदान देणाऱ्यांचा राजा भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे भगवंतांची हात असं केलेली फार सुंदर मूर्ती आहे असं अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि या वरदराजचे दर्शन घ्यायला आले. वरदराज म्हणजे वरदान देणाऱ्यांचा राजा. आणि आपल्याला वाटतंय की भक्तीमध्ये आल्यानंतर देखील की काय थोडासा आपला धंदा नीट चालत नाहीये किंवा आणखीन काहीतरी घरी त्रास आहे जरा म्हणून या बुवाकडे जाऊया त्या बाबांच्याकडे जाऊया आणि अंगारा ओवाळून आणूया आणि हातात दोरा बांधूया, पायात दोरा बांधूया, काळा पिवळा लाल, जे स्वस्तात मिळतं ते असं बांधूया, असं बरंच वेळेला आपल्याला वाटतंय भक्तीमध्ये आल्यानंतर, हे सगळं ऐकल्यानंतर तरी आपल्याला असं वाटतंय की केलं पाहिजे, नाहीतर कसं होणार. तर यासाठी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, अकाम सर्व काम वा मोक्ष कामा उदारधी, तीव्रेन भक्ती योगेन यजैत पुरुष परम. समजा एखाद्याच्या मनामध्ये तसं भगवंताची भक्ती जी आहे ती अहेतुकी केली पाहिजे, काही हेतू नसला पाहिजे, तरी समजा एखाद्याला अशी इच्छा आहे की मला काहीतरी पाहिजे, तरी ते सांगतात अकाम सर्व काम वा मोक्ष कामा उदारधी, तीव्रेन भक्ती योगेन यजैत पुरुष परम. जे परम पुरुष भगवान श्रीकृष्ण आहे ह्यांना शरण गेलं पाहिजे, ह्यांच्याकडनंच मागितलं पाहिजे. आणि ही जी वरदराजची मूर्ती आहे ना, या वरदराजच्या मूर्तीवर मध्ये हातावर ना काहीतरी लिहिलेलं आहे, माहितीये काय लिहिलंय, मा सुच असं लिहिलेलं आहे. काय लिहिलंय, मा सुच, संशय ठेवू नकोस, असं वरदराजच्या हातावर लिहिलेलं आहे तमिळ भाषेमध्ये लिहिलंय, मा सुच, की संशय ठेवू नको, मी खरंच वरदराज आहे, तू वर मागितला ना तर ते पूर्ण करू शकतो. असे भगवंतांची पूजा करताना, भक्ती करताना देखील आपल्याला वाटतंय की या बुवाकडे गेलं पाहिजे आणि त्या बाईकडे गेलं पाहिजे आणि मग ती ठू करून सगळंच उतरून टाकेल आपलं, असं वाटत. परत श्रद्धेचा प्रश्न आहे की ऐकतो आपण, ज्यांची श्रद्धा असते ना तोच टिकून राहतो, आणि बाकी जे असतात ना ते बुवांच्या चक्रामध्ये असे अडकतात जसं रेशीमचा किडा त्याच्या कोशमध्ये अडकते की तसं, आणि ते कोष जे आहे ते त्याचं मृत्यूचं कारण बनत, असं अडकून बसत. मग मा सुच, संशय ठेवायचं नाही. आणि हे वरदराचे दर्शन घ्यायला आलेले असताना यादव प्रकाश जे आहेत हे आपल्या एका शिष्याच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत असे यमुनाचार्याने दिसतंय, आणि तो बालक जो तरुण युवक असतो ना इतका तेजस्वी असतो ना की त्याला बघूनच त्याला वाटतंय की अरे हा कोण आहे, ते आपल्या सेवकाला विचारतात हा कोण आहे म्हणून, आणि सेवक सांगतो की हे रामानुज आहे म्हणून. रामानुज म्हणे, हा रामानुज ज्याचा तुम्ही संहिता वाचली होती ना तैत्रीय उपनिषद वर, ज्यांनी भाष्य लिहिलं होतं, हा यमुनाचार्य 100 वर्षाचे असतात त्या, आणि अतिशय विद्वान असतात स्वतः, परंतु ते पण इतके इतकं चांगलं आहे, परंतु त्याला फार दुःख होत आहे हे बघून की हा यादव प्रकाशच्या गुरुकुलमध्ये आहे. आणि कदाचित त्यांची वरदराजकडे जाऊन ते तीव्र प्रार्थना करतात की कधी तो वेळ येणार की हा रामानुज जो आहे हा इथं येऊन भक्ती मार्गाचा प्रचार करेल. आणि वरदराज लगेच ऐकतात वरदराज, आणि त्याच्यानंतर हे सगळं घडतंय, आणि रामानुजाला सांगण्यात येतं की तू सोडून का जात नाही, मग रामानुजाचार्य लगेच बाहेर येतात. परंतु आल्या आल्या काय लगेच ते श्रीरंगमला जात नाहीत, थोडासा जास्ती वेळ होईल आज, कारण रामानुजाचार्यांचे जे समाधी आहे त्याच्याविषयी विशेष हे आहे, जे भक्त गेले होते दक्षिण भारतात त्यांना माहिती असणार. तर रामानुजाचार्य जे आहेत हे लगेचच काय श्रीरंगमला जात नाही किंवा श्री संप्रदायाचे आचार्य बनत नाहीत, परंतु जेव्हा यमुनाचार्य 100 वर्षाचे होतात आणि अतिशय आजारी राहायला लागतात त्यावेळेला ते प्रार्थना करायला लागतात श्रीरंग रंगनाथला, आणि अशा त्याच्यामध्ये यमुनाचार्य आपलं शरीर सोडतात, आणि त्यांचे शिष्य असतात महापूर्ण, आणि हे महापूर्ण जे आहेत यांना ते जाताना सांगून जातात की काहीतरी करून रामानुजला तुम्ही इथं घेऊन आला पाहिजे. मग महापूर्ण जे आहेत ते श्री रंगनाथला प्रार्थना करायला लागतात, रंगनाथ जे आहेत ते प्रार्थना ऐकून रंगनाथ त्यांना येऊन सांगतात की एक काम करा, हा जो वरदरंग आहे ना यमुनाचार्यांचा मुलगा हे हा फार मधुर गातो, ह्याला कांचीपुरमला पाठवून द्या आणि वरदराजच्या समोर राहून ना वरदराजला असं प्रसन्न करायला सांगा म्हणून भजन म्हणून. आणि वरदरंग जाऊन तिथं इतके सुंदर भजन म्हणतात ना की वरदराज प्रसन्न होतात, म्हणजे काय पाहिजे विचारून सांगतात की ते रामानुज आहे ना त्यांना श्रीरंगमला घेऊन जायचं, तुमची परवानगी आहे का म्हणून. आता वरदराज मा सुच, संशय ठेवायचं नाही, मग रामानुज जे आहेत ते श्रीरंगमला येतात, आणि श्रीरंगमला आल्यानंतर श्री संप्रदायचे फार थोर असे आचार्य होतात आपण बघू शकतो, तिरुपतीचं जे मंदिर आहे, तिरुपतीचं मंदिर, श्री रंगनाथचं जे मंदिर आहे श्रीरंगमचं, असे अनेक मंदिर जे आहेत त्यांनी निर्माण केले रामानुजांनी. आणि हे रामानुज जे आहेत त्यांचं शरीर अजून पण श्रीरंगमला आहे, अजून पण शरीर आहे तसंच आहे. इतके वर्ष होऊन गेले तरी पण अजून शरीर आहे तसंच आहे. त्याला चंदन, केसर आणि कार्पूराचा लेप लावलेला आहे संपूर्ण शरीराला. आणि तिथं एक, आम्ही जेव्हा गेलो होतो माग तेव्हा तिथं एक छोट्यास ग्रुपमध्ये गेलेलो आम्ही एकदा, महाराजांच्यावर पण गेलो होतो आधी आणि त्यावेळेला कृष्णानपूरच्यावर गेलो होतो. आणि त्यावेळेला तिथला जे पुजारी आहे त्यांनी सांगितलं की म्हटलं हे जे शरीर आहे ना अजून पण गरम लागतं असं, हात लावला तर, म्हणून हात लावला तर अजून पण गरम लागतं शरीर. आणि सगळ्यांचं असं तिथं मानना की अजून पण रामानुचार्य जे आहेत ना ते तिथं बसून सगळ्यांना मार्गदर्शन करतात, जे त्यांच्याकडे विचारायला येतात ना त्यांना मार्गदर्शन करतात रामानुचार्य. आणि काय झालं ते पुजारी सगळे बाहेर गेले होते त्यामुळे ते पुजारीने मला सांगितलं इथं थांबा तुम्ही म्हणून याच्याकडं. आणि मी थांबलो होतो आणि मी रामानुचार्यांना प्रार्थना केली आणि हात लावून बघितलं असं शरीराला, खरोखर शरीर गरम होतं. चंदन म्हणजे गार असायला पाहिजे ना, चंदन म्हणजे गार असायला पाहिजे, शरीर ऍक्च्युली गरम होत अजून. आणि असेच बसलेले आहेत, असेच बसलेले ताट असंच आहे. आणि सगळ्यावरती चंदन लावलेलं आहे अजून पण आहे. जर श्रीरंगमला तुम्ही गेला तिरुचिरापल्लीला तर तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर हे केवळ सुरुवात आहे प्रवचनची. परंतु काय झालं, 6:30 झाले आता प्रवचन संपलं, पुरं सांगू शकत नाही कारण 6:30 झाले म्हणजे 15 मिनिटं ऑलरेडी लेट झालं. त्यामुळं पुन्हा कधी संधी मिळाली पुढं तर आणखीन भरपूर कथा आहेत, आपण कधीतरी पुन्हा चर्चा करूया. हरे कृष्णा. काही